नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो सत्काय मुखेल खबरो. मार्क्स फ्रँकफर्ट जहाजाक लागिल्लो उजो पालोवपाक आयसीजीचे अथक यत्न. 21 कलाशांतलो एकलो बेपत्ता. फास्टॅग लावूंक ना तर दुप्पट टोल भरचो पडटलो. एनएचआयची शिटकावणी. रक्षाबंधना खातीर टपाल खात्यान दवरल्यात आकर्षक रंगाचे राखी लिफाफे. दिव्यांगा खातीर 19 जुलय ते 4 ऑगस्ट मजगती आसतले आर्ट इंक प्रदर्शन. आता पुराय खबरो. कंटेनर जहाजाच्या लागिल्ल्या उज्याविशी फुडली माहिती आयजी कमांडर डब्ल्यूआर आयसीजी भीष्म शर्मा हांणी पत्रकार परिषदेत उलयताना दिली. जहाजाचेर 21 खलाशी आशिल्ले तातूंतलो एकलो बेपत्ता जाला. उजो नियंत्रणांत आसून पुरायपणान निवळूंक ना. तशेंच गरज पडल्यार प्रदूषणाक प्रतिसाद दिवपी जहाजा कार्या खातीर तैनात करतले अशें तांणी सांगले. गोंयचे नैकृतेक सुमार 102 नॉटिकल मैल येतनाचेर कंटेनर मालवाहतूक जहाज मार्क्स फ्रँकफर्टाक उजो लागलो. हे जहाज मुंद्रा बंदरातल्यान श्रीलंकेतल्या कोलंबो शहराक वचपाचे आशिल्ले. ही माहिती मेळ्ळ्या उपरांत भारतीय दर्यादेग दळान रोखडेच आयसीजी म्हळ्यार इंडियन कोस्ट गार्डाचे जहाज संकटात आशिल्ल्या जहाजाकडे वळयले. तशेंच आयसीजी डॉनियर विमानां हवाई मुल्यांकना खातीर दिली. हे जहाज आंतरराष्ट्रीय येरादारी करताले अशें कळटा. ते पावतकच इंडियन कोस्ट गार्ड सुजीत आनी सम्राट ह्या तारवांनी उजो निवळपाचे यत्न वाढिले. सध्या सुजीत, साचेत आनी सम्राट ह्या आयसीजीच्या 3 जहाजा कडल्यान उजो पालोवपाची कामां सुरू आसात. तारवांनी 12 वरां परस चड काळ केल्ल्या अविरत यत्नांक लागून हो उजो आनीक पातळूंक शकलो ना. भियेल्ल्या लोकांक आयसीजीच्या जहाजान सुरक्षेची खात्री दिल्या. जमनीसान पयस मार्ग बदलपाचो सल्लो दिला, पूण नैकृत्य वारें आशिल्ल्यान आनी खर वाऱ्यान उजो पालोवपाच्या कार्यावळीक आव्हानां निर्माण करतात. सोद आनी बचाव कारवाय वाढोवपा खातीर आनी फुडली आपतकालीन वेवस्थापन करपा खातीर कोची सावन गोंयांत दर्यादेग राखण्याचे अतिरिक्त विमान तयनात केल्यात. इमर्जन्सी टोविंग वेसल म्हळ्यार ईटीवी वॉटर लिली फुडल्या मजती खातीर मुंबय सावन भायर सरल्या. महामार्गावेले चडशे वाहन चालक जाणून बुजून वाहनावेलो फास्टॅगाचो स्टिकर लायनात. अशा वाहन चालकांकडल्यान दुप्पट टोल आकारतले अशें राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणान ह्या संदर्भात नव्यो मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. एनएचआयच्या अधिकाऱ्यांनी सांगले की खूप जण मुद्दम वाहनाच्या काचेचेर मुखार फास्टॅग स्टिकर लायनात. ताका लागून टोल नाक्याचेर विनाकारण हेर वाहनांक कळाव जाता. देखून टोल संकलन करपी संस्थाक मार्गदर्शक सूचना जारी केल्यात. मुखावेल्या काचेर फास्टॅग नासले तर अशा वाहन चालकांकडच्यान दुप्पट टोल वसूल करतले अशें तातूंत म्हळां. अशे फास्टॅग ब्लॅकलिस्ट लेगीत करपाक शकतात. फास्टॅग नाशिल्ल्या वाहनांचो नोंदणी क्रमांक तशेंच टोल नाक्यावेल्या सीसीटीव्ही फुटेज लेगीत सांबाळून दवरतले. प्रत्येक टोल नाक्यार ह्या नियमांची माहिती प्रदर्शित करतले आनी वाहनांक तशी स्पश्ट सूचना दितले. फास्टॅग विकपी बँकांकूय तश्यो सुचोवण्यो दिल्यात. जापसालदार नेटिझन तयार करपाच्या नदरेन राज्यातल्या माध्यमिक आनी उच्च माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांक प्रशिक्षण दिवपाचो वावर सुरू जाला. परवरीच्या राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या पालवान राज्यातल्या सगळ्या शाळांनी ही कार्यावळ सुरू जाल्या. सायबर वेलनेस या कार्यावळीखाला आज फोंड्या अमे उच्च माध्यमिक सभागृहात सायबर वेलनेस केंद्राचे समुपदेशक निकिता गोस्वामी हांणी मार्गदर्शन केले. सायबर गुन्हेव जावचे न्हय जाल्यार आमी सादुरकाय बाळगुची पडटली अशें तांणी सांगले. सायबर गुन्हेव करपी लोकांक आमी संद दितात म्हणून ते गुन्हेव करूंक पावतात अशें गोस्वामी हांणी सांगले. फोंड्या वाठारांतल्या उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ह्या कार्यावळीत वांटो घेतलो. आहान फाउंडेशन ह्या संस्थेन कॉर्पोरेट समाजीक जापसालदारकी येवजणेंतल्यान ह्या सायबर वेलनेस प्रकल्पाक तेंको दिला. अंदू रक्षाबंधन हो उत्सव 19 ऑगस्टाक मनयतले. देशभरातलो लोक हो शुभ दीस मानतात. लोकांच्या सोयी खातीर गोंयातल्या सगळ्या टपाल खात्यांनी आकर्षक रंगाचे राखी लिफाफे उपलब्ध केल्यात. दरेक राखी लिफाफोची किंमत 12 रुपयांतली आसा. बेगीन वितरण करपाक लोकांनी राखी कवर धाडपा खातीर स्पीड पोस्टाच्या बुकींग सुविधेचो लाव घेवपाची टपाल खात्यान विनवणी केल्या. सगळ्या भौसांक ही सेवा घेवची आनी लागींच्या टपाल खात्यांतल्यान राखी कवरां घेवची अशी विनंती आसा. राखीच्या ह्या ल्हान धाग्यान मोग आनी आपुलकीचे बंधन घट जावदी. देहरादून उत्तराखंड हांगाच्या राष्ट्रीय भारतीय लष्कर महाविद्यालयात इयत्ता 8वीच्या वर्ग प्रवेशा खातीर इयत्ता 7वीच्या वर्गात शिकपी व इयत्ता 7वी उत्तीर्ण जाल्ले चले आनी चली विद्यार्थ्यांकडच्यान अर्ज मागिल्यात. प्रवेश परिक्षा संबंधित राज्यातल्या निवडक केंद्राचेर 1 डिसेंबर 2024 दिसा जातली. विद्यार्थी पिराय 11.5 वर्सा ते 13 वर्सा मजगती आसपाक जाय. म्हणजे विद्यार्थी वा विद्यार्थिनीचो जल्म 2 जुलय 2012 वर्सा पयली आनी 1 जानेवारी 2014 वर्सा उपरांत जाल्लो आसपाक जायना. माहिती पुस्तिका तशेंच अर्ज आनी पोरण्या प्रश्नपत्रिकाची पुस्तिका भारतीय लष्कर महाविद्यालयाच्या वेबसायटी वयल्यान आवश्यक ते शुल्क फारीक करून ऑनलायन मेळची. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. राज्यात पावसान खूप सुवातांनी झाडां हुमटून पडपाच्यो घडणुको आनी पालसणांक वा रस्तो खचप अश्यो घडणुको चालूच आसा. कांय सुवातांनी पोरणी वापरनाशिल्ली बांदकामां लागून ती कोसळपाची भिरांत उप्रासता. अशेंच एक पडीक आनी जीर्ण बांदकाम कळंगूट पंचायतीन काल मोडून उडयल्ल्यान थंयच्या रहिवाशांनी सुटकेचो विश्वास सोडलो. ह्या जीर्ण पोरण्या बांदकामाचो पडपाचो धक्को थळाव्या लोकां वांगडाच पर्यटकांक तशेंच हांगा रावपी अनाथ लोक जे न्हिदतात तांकां जिवाक आशिल्लो. हे विशीं उत्तर गोंय जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रव्यवहार केल्लो अशी माहिती आमदार मायकल लोबो हांणी दिली. त्याप्रमाण काल बुलडोजराच्या मदतीन हे बांदकाम मोडून उडयले. सरपंच जोझफ सिकवारा हांणी येवर सांगले की अशा तरेची आनीक बांदकामां आसा तर पंचायत ताचेरूय कायदेशीर कारवाय करतली. खारफुटी म्हळ्यार मँग्रोव दिसा निमतान काल आनी आज अशे दोन दीस फार्मागुडीच्या पीएस महाविद्यालयात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केल्ले. रवी नायक कला आनी विज्ञान महाविद्यालयात आयोजित ह्या कार्यावळीत मँग्रोव्स फॉर क्लायमेट चेंज मिटिगेशन अँड सस्टेनेबिलिटी ऑफ कोस्टल पॉप्युलर्स या विशयाचेर चर्चा आशिल्ली. दिल्ली मुंबय चेन्नय आनी गोंयचे तज्ञांनी या विशयाचेर मार्गदर्शन केले. फोंड्या पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून नगरसेवक आनी शेतीमंत्री यांचे समर्थक आनंद नाईक हांणी पदभार स्विकारलो. नगराध्यक्ष वेंचणूक प्रक्रियेत वेंचणूक अधिकारी फोंडेचे उपजिल्हाधिकारी शुभम नाईक हांणी आनंद नाईक हांचो एकूच उमेदवारी अर्ज आयिल्ल्यान तांकां बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून जाहीर केले. दिव्यांग कलाकारांमधले गूण आनी उद्देजकतेक उर्बा दिवपा खातीर गोंय दिव्यांगजन सक्षमीकरण खातें राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय एनेबल इंडिया आनी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट हांच्या जोडपालवान पिळण हांगा म्युझियम ऑफ गोवा हांगा आर्ट इंक प्रदर्शनाचे आयोजन केला. 19 जुलय ते 4 ऑगस्ट मजगती प्रदर्शन आसतले. या प्रदर्शनात राज्यातले आघाडीचे 47 दिव्यांग कलाकार आपल्यो 100 परस चड कलाकृतीचे प्रदर्शन मांडटले. गोयातल्या ह्या कलाकारांक तांची कलाकृती प्रदर्शित करपा खातीर आनी विक्री खातीर एक भौशीक माची उपलब्ध करून दिवपाक आर्ट इंक हे प्रदर्शन तांकां आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाक सक्षम करतले. या प्रदर्शनाचे उक्तावणाक समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पाऊसकार, कार्यालयाचे सचिव तहा हाजीक, चित्रकार आणि वस्तुशिल्पकार सुबोध केरकार तसेच म्युझियम ऑफ गोवाचे संस्थापक आणि कलाकार शारदा केरकार, अनेबल इंडियाची प्रीती लोबो, आर्ट इंक प्रदर्शनाची क्युरेटर समीरा सेठ आणि प्रकाश कामत उपस्थित आशिले. अल्टिमेट टेबल टेनिस म्हळ्यार युटीटी सर्तीत फाटलो फावट जैतिवंत गोयची सलामीची लढत जयपूर पॅट्रियटार खेळ जातली. सर्त 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर मजगती चेन्नयत जातली. जयपूर अनुवर्सात सर्तीत प्रवेश करता. सर्तीत वट्ट 8 पंगड आसा आनी 23 खेळ जातले. सर्तीत 16 विदेशी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस पटू सहित वट्ट 48 खेळगडे आसतले. गोय विद्यापीठा वतीन घेतिल्ल्या आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस सर्तीत दादल्यांच्या गटात वैजकीय महाविद्यालयान तर मिरामाच्या व्हीएम साळगांवकर कायदो महाविद्यालयान बायलांच्या गटात विजेतेपद मिळिले. निमणे खेळात साळगांवकरान गोमिकोचेर 3-1 फरकान जैत जुडले. खुशी नायक सर्वोत्तम बायल खेळगडे थारले. दादलो गटात रंगतदार लढतीत गोमिकोच्या पंगडान साळगांवकर पंगडात 3-2 फरकान हरयले. स्वयं नाईक उत्कृष्ट खेळगडो थारलो. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ म्हळ्यार EIFFN गोवा फुटबॉल संघटना म्हळ्यार GFAक सर्वोत्तम सदस्य संघटना म्हणून भौमानीत केला. नवी दिल्लीत जाल्ल्या एका शानदार सुवाळ्यात GFAचे अध्यक्ष कायतान फर्नांडीस हांणी पुरस्कार स्विकारलो. 2023-24 वर्सात गोयात सर्वाधिक यशस्वी सर्तीचे आयोजन झाले. कायतान हांच्या अध्यक्षतेखाला नव्या कार्यकारिणीन 2022 वर्सा सूत्र हातात घेतली. आपल्या समितीन राज्यात फुटबॉलाक गतवैभव मिळवून दिवपाक खूप मेहनत घेतली. देशांतर्गत फुटबॉलाचा विक्रम केलो. हो पुरस्कार बऱ्या कामगिरीची पावती अशे कायतान फर्नांडीस हांणी आपल्यो भावना उक्तायल्यो. गोयचे आदले मुखेलमंत्री सर्गेस्त भाऊसाहेब बांदोडकर हांचे पुण्यतिथी निमतान गोमंतक मराठा समाज पेडणे तालुका समितीन पेडणे तालुक्यातल्या प्राथमिक विद्यालयातल्या भुरगी 3री आनी 4थीच्या विद्यार्थ्यांखातीर वक्तृत्व सर्तीचे आयोजन केला. 2 ऑगस्टाक जावपी या सर्तीचे विशय भाऊसाहेब बांदोडकर जीण आनी कार्य आनी भाऊसाहेब बांदोडकर एक आदर्श मुख्यमंत्री अशे आसात. सर्त दनपारा अडेजांक शिक्षणाधिकारी कार्यालय पेडणे हांगा जातली. घरमालकांक घरात भाडेकरू दवरतना ताचो तपशील पुलिशेक दिवप सक्तीचे आसा. तरी पूण कांय जाण ताचे कडेन आड नदर करता आनी मागीर चोरी वा खून जालो की पुलिसां मुखार त्या मनशाक सोदपाचो कांयच मार्ग उरना. देखून दक्षीण गोंय पुलिशेन आतां भाडेकरू तपासणी मोहीम सुरू केल्या. वेर्णा आनी केपी पुलीस स्थानकात ह्या मोहिमेची सुरवात करून भाडेकरूंची नोंदणी करप सुरू केला. काल सुरू जाल्ल्या मोहिमेच्या पहिल्याच दिसा वेर्णा पुलीस स्थानकात 90 तर केप्या 31 भाडेकरूंची नोंदणी झाली अशी माहिती दक्षीण गोयची पुलीस अधीक्षक सुनिता सावंत हांणी दिल्या. केप्या 9 जणांनी नोंदणी करूंक नाशिल्ली सापडले जे फाटल्याच सप्तकात गोंयात आयिल्ले. राष्ट्रीय चाचणी एजन्सीन वैजकीय प्रवेश परिक्षा नीट यूजीचो केंद्राप्रमाण निकाल आपल्या संकेतथळार जाहीर केला. सर्वोच्च न्यायालयाच्या सुचवण्याप्रमाण एनटीएन हे निकाल संकेतथळार घाल्यात. हाचे आदी न्यायालयान एनटीएकडेन उमेदवारांची वळख उक्ती करिनासतना आज दनपारा 12 वरां मेरेन संकेतथळार शार आनी केंद्राप्रमाण निकाल जाहीर करपाचे निर्देश दिले. खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. मार्क्स फ्रँकफर्ट जहाजाक लागिल्लो उजो पालोवपाक आयसीजीचे अथक यत्न. 21 क्रॅशातलो एकलो बेपत्ता. फास्टॅग लावंक ना तर दुप्पट टोल भरचो पडटलो. एनएचआयची शिटकावणी. रक्षाबंधना खातीर टपाल खात्यान दवरल्यात आकर्षक रंगाचे राखी लिफाफे. दिव्यांगा खातीर 19 जुलय ते 4 ऑगस्ट मजगती आसतले आर्ट इंक प्रदर्शन. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.